चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ईआयडी पॅरी करणार इथेनॉल टॅप। मुरुगप्पा ग्रुप कंपनी ईआयडी पॅरीनं इथेनॉल उत्पादकांना त्यांच्या सुविधांमध्ये टॅप करण्यासाठी योजना आखल्या आहेत। केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत विस्तारासाठी अन्न आणि सार्वजनिक वितरण खात्याकडून कंपनीनं तत्वतः मान्यता प्राप्त केली आहे। शहरातील कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार तामिळनाडू सरकारनं 6 लाख लिटर अशुद्ध स्पिरिटचं रूपांतर इथेनॉलमध्ये केलं आहे। नेलीकुप्पम आणि राज्यामधील शिवगंगा इथं 3 लाख लिटर अशुद्ध मद्याला इथेनॉलमध्ये बदलण्याची परवानगी दिली आहे। कंपनीच्या संकिली युनिटनं इथेनॉलच्या 91.95 LL एकूण आउटपुटसह 2018-19 दरम्यान प्रथम बार बी हेवी गुदातून इथेनॉलचं उत्पादन सुरू केलं। कंपनीनं म्हटलं आहे की शिवगंगा युनिटनं 7.40 LL उत्पादन घेऊन पहिल्यांदा इथेनॉल तयार केलं। 3 प्रमुख तेल विपणन कंपन्यांनी इथेनॉलची 329 कोटी लिटर्सचा पुरवठा करण्याची निविदा प्रसिद्ध केली आहे। त्यात बी भारी गुदा, ऊस रस आणि क्षतिग्रस्त अन्नधान्य पदार्थांमधून सोर्सिंगसाठी 66 कोटी लिटर्सची योजना असल्याचं अहवालात नमूद केलं आहे। सरकारच्या एकूण महसुलात साखर उद्योगानं 72% योगदान दिलं आहे। गेल्या काही वर्षात अनियमित पावसामुळं आणि शेतकऱ्यांनी इतर पिकं घेतल्यामुळं ऊस उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे। ड्रीप सिंचनसह साखर उद्योगास प्रोत्साहित करण्यासाठी कंपनी अनेक योजनांवर तामिळनाडू सरकारशी कार्यरत आहे। त्याचबरोबर त्यांनी रोपासाठी स्वच्छ बियाणं पुरवठा करण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे, ज्यामुळं उत्पादन वाढवण्यासाठी मदत होईल। 2018-19 साखर विभागानं कंपनीच्या महसुलात सर्वात मोठी म्हणजे 72% वाढ केली आहे।